यार सेलेब्स जो होते हैं ना, वो भी तो इंसान ही होते हैं, कभी ना कभी उनका भी तो टेंपर आउट हो जाता है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ आणि आपण बऱ्याचदा वाचत असतो पेपर्स मध्ये वगैरे की या सेलेबनी एखाद्या जो कॅमेरामॅन वगैरे असतो किंवा रिपोर्टर असतो त्याच्यावरती हात उगारला किंवा मग धक्का दिला किंवा मग काहीतरी बोलले, पण जर का हे लोक जास्त त्यांच्या प्रायव्हसी मध्ये जात असतील तर मग त्यांचा सुद्धा टेम्पर जो आहे तो सुद्धा कधी ना कधी त्याची सुद्धा लिमिट होणार आणि मग त्याचा सुद्धा ब्लास्ट होणारच। तसंच काहीसं झालं धोनीच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी जाऊन अंपायर्सची डिरेक्टली हुज्जत घातली। आता ते आपण कालच्या मॅच मध्ये पाहिलंच, धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या रिएक्शन वरती सगळेच शॉक्ड होते, पण आपण आहोत आम इंसान, मँगो पीपल, आपलं कधी ना कधी असं होत असतं यार, घरात होत असतं, ऑफिस मध्ये होत असतं की खूप दिवस आपण कंट्रोल केलंय आणि मग कुठेतरी जाऊन तुमचा पारा चढलाय आणि मग ब्लास्ट झालाय। तुमच्यासोबत असं कधी काही झालंय का?
मनोज बोलतो।
हाय मनोज, कधी झालंय असं की राग आलाय खूप जास्त आणि सगळं जे काही पारा चढलेला असतो तो एकदम ब्लास्ट झालाय?
असं का? संध्याकाळी घरी गेल्यावर
का बर होत असं?
एखादी वस्तू जर विसरली आणायची बाजारातून तर मग ती चिडते माझ्यावर आणि मग माझं असं होत।
अच्छा, म्हणजे बायको चिडली की तुम्ही उलट तिच्यावरती चिडता?
हो।
ओके ओके, हे काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे तिची समजूत काढायची सोडून तिच्यावरच चिडायचं?
थोडंफार।
ओके ओके, बाकी अजून कधी कधी होत असं?
जर माझी चूक नसताना माझ्यावर कोणी रागवलं तेव्हा पण होत।
शांत माणूस असला म्हणून काय झालं यार, कधी ना कधी त्याचं सुद्धा डोकं सटकतं। तुमच्या बाबतीत असं कधी काही झालंय का? तुमचं सुद्धा कूल कधी आउट झालंय का? सांगा, पटकन डायल करा 9607007935 म्हणजेच 9607007935 डायल करून सांगायचंय। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।